सलग दुसरा अंदा भारत आणि मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. लाल इश्क नावाचा अंजना सुखानी आणि स्वप्निल जोशीचा सिनेमा आज रिलीज होतोय, जो प्रोड्यूस केलाय संजय लीला भन्सालींनी. मधली सुट्टीच्या आरजे श्रुतीच्या गप्पा झाल्या स्वप्निल जोशी बरोबर आणि त्याला फिल्मच्या स्टोरी बद्दल विचारलं.
बेसिकली गोष्ट अशी आहे की यश पटवर्धन नावाचा एक सुपरस्टार आहे मराठीतला, आणि ज्या दिग्दर्शकांनी त्याचं करिअर मोठं केलं, म्हणजे ज्या नाटकातनं तो स्टार झाला आणि मग तो फिल्म मध्ये आला, तो फिल्म मोठा स्टार आहे, त्या दिग्दर्शकाचं करिअर आता गायकुतीला आलंय. म्हणून तो विचार करतो की ह्याची गुरुदक्षिणा म्हणून त्याचं पुढचं नाटक तो हिरो म्हणून ऍक्सेप्ट करतो. आणि खूप लोकांचे त्याच्यात हेवे दावे, निर्मात्यांचे वगैरे खूप त्याच्यात कॉम्प्लिकेशन आहेत की आता मूर्ख आहे का, इतकं उत्तम चाललंय सिनेमा, आता का तो परत नाटकाकडे वळतो. पण तो म्हणतो की नाही, तो सगळ्या फिल्म कमिटमेंट बाजूला ठेवून ते नाटक करतो. आणि त्या नाटकाची तालीम करायला ह्या सगळ्या कास्ट अँड क्रू एका रिसॉर्टवर येतो की 15 दिवस तिथे राहू, नाटक बसवू आणि परत मुंबईला जाऊ. आणि त्या रिसॉर्टवर एका मागोमाग एक 3 खून पडतात आणि त्याच रिसॉर्टमध्ये एक अत्यंत टॉरिड लव्ह अफेअर सुरू होतं. सो ऐसा वो द स्टोरी इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी इंट्रिगिंग. आणि द स्क्रीन प्ले फॉर्मॅट इज नॉन लिनियर, त्यामुळे इंटरवल पॉइंटला तुम्हाला अंदाज लागतो की गोष्ट काय.
मोर विथ स्वप्निल जोशी इन जस्ट अ बिट, पण त्याच्या आधी सुपरहिट गाणं. रेड एफ एमचा शिक्का तुमच्या आवडत्या एसपीडीपी वर मारा. शिक्का स्पेस तुमच्या आवडत्या एसपीडीपी रेस्टॉरंटचं नाव, स्पेस तुमचं नाव, व्हॉट्सअप करायचंय 8975935935 वर अगदी थोड्याच वेळात. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.